नमस्कार मित्रांनो, मी अमित करकरे विवेकी कट्ट्याच्या मनाची एक गुंती या सेगमेंटमधल्या या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. गेल्या एपिसोडपासून आपण अव्यक्त राग किंवा पॅसिव ॲग्रेशन ह्याच्याबद्दल चर्चा करतोय. हे नक्की कसं मॅनिफेस्ट होतं, हे कसं दिसून येतं, कसं आपल्याला अनुभवायला मिळतं स्वतःमध्ये आणि इतरांमध्ये, त्याचे काय काय प्रकार आहेत की जे काय काय प्रकारे ते व्यक्त होतं, याबद्दल आपण मागच्या एपिसोडमध्ये माहिती घेतली. आता आपल्याला बघायचं आहे या एपिसोडमध्ये की एक्झॅक्टली एखादी व्यक्ती किंवा आपण स्वतः या प्रकारे अव्यक्त राग किंवा पॅसिव ॲग्रेशन हे आपण असं का आपण वागत असतो. पॅसिव ॲग्रेशन उद्या थोडासा एक रिकॅप घ्यायचा झाला तर पॅसिव ॲग्रेशन म्हणजे काय किंवा अव्यक्त राग म्हणजे काय, तर एखाद्यावर आपल्याला राग असतो, एखाद्याचा आपण द्वेष करत असतो, पण तो राग आणि तो द्वेष आपण उघडपणे व्यक्त करत नाही, तो आपल्या मनातच घुसमटून किंवा धुसफूस आपल्या मनात चालू राहते आणि तो या ना त्या प्रकारे मात्र तो व्यक्त होतच राहतो. म्हणजे आपण काय पूर्णपणे त्याच्यावर कंट्रोल करू शकत नाही, ना त्याचा पूर्ण आपण त्याच्यावर आपण संयम ठेवू शकतो स्वतःवर, ना आपण तो पूर्णपणे व्यक्त करू शकतो. ह्याच्यामधलं काहीतरी एक अडनिडं काहीतरी चालू झालेलं असतं. सो म्हटलं तर उघडपणे आपण त्या माणसाशी भांडत नाही, पण म्हटलं तर आपण अत्यंत आपलं सलोख्याचा संबंध पण त्या माणसाशी आपण दाखवत नाही. सो असे मधलीच कुठली तरी एक अवस्था ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारे तो राग कळत न कळत इतरांना दिसू नये या पद्धतीने तो आपण व्यक्त करत राहतो. त्याचं कारण असे असतं की आपण जर आपला राग किंवा द्वेष एखाद्या माणसाबद्दलचा जर उघडपणे व्यक्त केला तर त्याला जी काही प्रतिक्रिया लोकांकडे येणार असते किंवा एखाद्या वेळी समाजाचा रोष आपल्याला पत्करायला लागतो. मी जर एखाद्या माझ्या कौटुंबिक ग्रुपवर, व्हॉट्सअप ग्रुपवर एखाद्याबद्दल एखाद्यावर खूप टीका केली जी माझ्या मनात आहे, तर आणि बाकीच्यांनी समजा असं वाटलं की नाही नाही हे अत्यंत चुकीचं होतं, हे अशा पद्धतीने नाही बोललं पाहिजे किंवा त्याला असं नाही बोललं पाहिजे, तर ती जी एक बॅकलॅश येतो माझ्यावर त्याचा मला त्याची कुठेतरी मला भीती वाटत असते आणि म्हणून बरेच वेळा हा राग व्यक्त होत नाही, तो मनात राहतो, पण तो याना त्या प्रकारे आपण धुसफूस किंवा टीका करून किंवा टोमणे टाकून सार्कॅस्टिक वागून आपण तर कुठून ना कुठंतरी ती थोडीफार तरी शिट्टी होत असते. पण आपल्याला जे बोलायचं आहे, आपला जो राग आपल्याला व्यक्त करायचा आहे, आपला जो द्वेष आहे तो जर इतरांना दिसला तर आपल्याला नाकारलं जाईल ह्याची भीती ही या अव्यक्त रागा किंवा पॅसिव ॲग्रेशनच्या मागे सगळ्यात मोठी असते. कारण माणूस हा एक समाजप्रिय व्यक्ती आहे, तो समाजात राहणार आहे, सो ज्या ज्या कारणामुळे समाज आपल्याला नाकारू शकतो त्या त्या कारणाला तो भीतो. त्याच्या कुठल्याही कोणाशीही उगीच भांडण वाद वितुष्ट कोणालाही नको असतं, पण असं जर आपण नाही व्यक्त झालो तर तो जो राग किंवा आपल्या मनात जी काही खदखद असते ती कुठेतरी व्यक्त व्हायला हवी ना, जी आयदर व्यक्त व्हायला हवी किंवा ती रिझॉल्व्ह व्हायला हवी, पण ते जर नाही झालं तर मग ते सहनही करता येत नाही आणि सांगता येत नाही अशी काहीतरी अवस्था होते आणि त्याचा आपल्याला त्रास व्हायला लागतो. आपल्या समोरची व्यक्ती समजा आपल्यावर अशी चिडून काहीतरी वागत असेल, तुम्हाला असा अनुभव नक्की आलेला असेल की काहीतरी आपण गमतीमध्ये काहीतरी लिहिलेलं असतं ते आपल्याला कळतही नाही की ह्याने एखादा माणूस हर्ट झाला आहे, पण तो माणूस हर्ट झालेला असतो आणि मग तो नंतर आपल्याशी खूप तुटक तुटक वागायला लागतो. म्हणजे आपण काही बोललं तर पटकन उत्तर द्यायची नाही, आपण काही बोललं तरी असं फार आपल्याला पूर्वी इतकं म्हणजे आपल्याला कळत असतं की हा पूर्वी इतकं दिलखुलास किंवा मनापासून आपल्याशी वागत नाही आहे, काहीतरी हातचं राखून ठेवतोय, कायम त्याच्याकडे असं एक प्रकारची एक अनकम्फर्टेबल फिलिंग आहे त्याच्याबरोबर, त्या व्यक्तीबरोबर आपल्याला, आणि हाच तो अव्यक्त राग, हेच ते पॅसिव ॲग्रेशन. याचं एक कारण आज मी जसं म्हटलं तसं की समाजाकडनं किंवा इतरांकडनं कशी प्रतिक्रिया येईल हे एक कारण असतं. दुसरं कारण असं पण आहे की बरेच वेळा काही लोकांना स्वतःबद्दल कमीपणा वाटत असतो किंवा त्यांना आपलं मत किंवा आपले विचार चार लोकांसमोर मांडायचे, एस्पेशली असे विचार की जे सगळ्यांना पटतीलच असे नसतात, असे विचार मांडण्यासाठी त्यांना जो ठामपणा लागतो आपल्याला तो ठामपणा त्यांच्यामध्ये नसतो. खूप लोक अशी असतात की ज्यांना तो असतो ठामपणा आणि मग ते कितीही समाजाच्या विरोधात जाऊन आपलं मत मांडू शकतात, ठामपणे ते मत तिथे मांडतात आणि त्याच्यावर ते दृढ राहू शकतात, पण काही लोकांना कितीही बरोबर जरी मत असेल तरी ते चार लोकांसमोर मांडायला भीती वाटते किंवा त्यांना स्वतःबद्दल तो कॉन्फिडन्स नसतो की आपल्याला हे सगळं मांडता येईल किंवा आपल्याला एखाद्या आपल्या मताबद्दल आपल्याला आग्रही राहता येईल आणि म्हणून ते व्यक्त करत नाहीत. पण व्यक्त नाही झालं तर ते आत राहतं आणि मग ते आत आपल्याला त्रास देत राहत. त्याचा तिसरा समजा आपण कारण बघितलं तर एखाद्या, मी मगाशी जसं म्हटलं तसं की एखाद्या व्यक्तीकडून आपण दुखावले गेलेलो असतो आणि त्याने काहीतरी खरंच तो काहीतरी आपल्याला खूप वाईट बोललेला असतो, पण त्यावेळी आपण त्याला सडेतोड उत्तर देऊ शकत नाही, कारण पुन्हा आपल्याला हीच भीती असते की आपण चिडलो, जास्ती काही बोललो आणि उगीच ते आपल्यावर आलं तर काय करा. किंवा आपण जर एखादा माणूस खरंच खूप स्ट्रॉंग असतो एखाद्या ग्रुपमध्ये, तो अगदी सेंटर ऑफ अट्रॅक्शन असतो, अशा व्यक्तीशी पंगा घ्यायचा म्हणजे मग बाकीच्या ग्रुपवाल्यांनी समजा आपल्याला नाही नंतर कोणी बोललं तर हा एक प्रॉब्लेम असतो. सो अशावेळी त्या माणसाने किती जरी आपल्याला त्यांनी चेष्टा केली आपली, त्याने आपल्याला हिणवून दाखवलं, त्याने ग्रुपवर सगळ्यांसमोर आपल्याला आपली फजिती केली, तरी आपण आपला आलेला राग व्यक्त करत नाही, आपण त्याला हे सांगतही नाही की मला हे आवडत नाही आहे, तू जे काही माझी चेष्टा करतोयस ते, पण नाही सांगितलं तर ते व्यक्त होत नाही, आणि नाही व्यक्त झालं तर आतल्या आत ते घुसमट चालू राहते आपली, आणि ते आपण विसरतही नाही. बरेच वेळा ते सगळी लोक, ग्रुपवरची सगळी लोक ती चेष्टा मस्करी विसरून पण गेलेली असतात, पण आपण मात्र महिनोन महिने, आठवडे आणि आठवडे आपण ते आठवत राहतो, आणि आपण ती जखम बरीच होऊ देत नाही, आणि आपण तो त्रास करून घेण्याचं पण थांबवत नाही. सो एखाद्या गोष्टी रिझॉल्वही करायची नाही, एखादी मेमरी, आणि ती मेमरी स्पष्टपणे बोलून की ते त्या दिवशी मला वाईट वाटलं होतं असं बोलून ती बंदही करायची नाही फाईल. असं जर आपण करत राहिलो तर पुन्हा आपण या पॅसिव्ह अग्रेशनमध्ये गुंतत राहतो. अजून एक कारण असं आहे की जे बऱ्यापैकी वेळा कॉमनली दिसून येतं ते म्हणजे एखाद्या फॅमिलीमध्ये, एखाद्या कुटुंबामध्ये आपल्या भावना, एस्पेशली निगेटिव्ह भावना व्यक्त करणं हे त्यांचं कल्चरच नसतं एखाद्या फॅमिलीचं. म्हणजे आई वडील, काका काकू, मामा असे सगळी लोक सगळे भेटले की सगळ्यांनी एकमेकांबद्दल छानच बोलायचं, म्हणजे कोणालाही कोणाचं काही आवडत नसेल, पटत नसेल, अगदी चुकीचं जरी असेल तरी स्पष्टपणे सांगायचं नाही, स्पष्टपणे कोणीही कोणावर टीका करायची नाही, कोणी कोणाला कन्फ्रंट करायचं नाही, कोणी कोणाला फीडबॅक द्यायचा नाही, इनपुट द्यायचं नाही, काही नाही, चांगलं बोला नाहीतर काही बोलू नका, पुढे जा, असं एक फॅमिलीचंच कल्चर असतं, आणि त्याच्यातूनच एखादा माणूस मोठा झालेला असतो. मग अशा वेळी त्याही माणसाला तशीच सवय लागते की नाही असं बरोबरचं बोलायचं, सगळं मनात ठेवायचं, जे निगेटिव्हिटीज असतात त्या मनात ठेवायच्या, त्या जास्ती बोलून दाखवायच्या नाहीत, का तर काय समोरचं हर्ट होईल, काय होईल, किंवा मग आमच्याकडे अशीच पद्धत आहे आमच्या घरामध्ये असं लोक म्हणतात. अशा वेळी सुद्धा एखाद्या पॅसिव्ह अग्रेशनचं बाळकडू मिळाल्यामुळे चुकीच्या गोष्टी किंवा ज्या वादाच्या गोष्टी आहेत त्या व्यक्त न करता त्या मनात ठेवणं आणि हे सुरू होतं, आणि मग त्याच्यातून सुद्धा पॅसिव्ह अग्रेशन किंवा त्या स्वरूपाच्या स्वभावाचा जन्म होतो. मग तुम्ही आता मला विचाराल की एवढं सगळं खरंच की एवढे सगळे केवढे तरी लोक आमच्या आजूबर असं वागत असतात, बरेच वेळा मी पण असं वागत असतो, पण काय हो हा आजार आहे का असं वागणं? कारण त्रास तर खूपच होत असतो त्या आत घुसमटलेल्या रागाचा, किंवा जो व्यक्त होत नाही अशा अव्यक्त रागाचा तर त्रास खूप होतो, मग हा आजार आहे का? तर खरं सांगायचं झालं तर हा आजार नाही, ही एक स्वभाव दोष आहे हा, किंवा स्वभावाचा पैलू आहे ज्याचा त्रास होऊ शकतो असा स्वभाव आहे हा. काही मानसिक आजार जे आहेत स्किझोफ्रेनियासारखे, त्यामध्ये काही पेशंट्स हे या प्रकारचा अव्यक्त राग किंवा पॅसिव्ह अग्रेशन दाखवू शकतात, पण प्रत्येक पॅसिव्ह अग्रेशन दाखवणारा माणूस हा मानसिक विकारांनी त्रस्त असेल असं नाही. कारण पुन्हा मी मगाशी म्हटलं, मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं जसं की आपण प्रत्येकजण कधी ना कधीतरी या पॅसिव्ह अग्रेशनचा अनुभव घेत असतो स्वतःमध्ये आणि इतरांमध्ये. सो एक प्रकारे हे सर्वसामान्यपणे आढळून येणारा हा पॅटर्न आहे स्वभावाचा किंवा वागण्याचा, वर्तणुकीचा, बोलण्याचा किंवा संवादाच्या एका पर्टिक्युलर प्रकारचा हा पॅटर्न आहे. फक्त एवढं होतं मात्र नक्की की याचा त्रास त्याही माणसाला होतो, आणि बरेच वेळा हे पॅसिव्ह अग्रेशन समोरच्यापर्यंत जेव्हा पोचतं की एखादा माणूस आपल्यावर चिडलाय, रुसलाय, काहीतरी त्याला बिनसलेलं आहे पण तो सांगत नाही आहे, अशा वेळी समोरच्या व्यक्ती जेव्हा तुमच्याबद्दल त्याला खूप प्रेम असतं तेव्हा अरे एवढ्या जवळचा माणूस मला का सांगत नाही आहे की काय कशावरनं तो माझ्यावर चिडलाय, या विचारांनी त्याही माणसाला त्रास होऊ शकतो. थोडक्यात काय तर पॅसिव्ह अग्रेशन ज्याच्यामध्ये असतं त्याला त्रास होतोच, पण ज्याच्यावर तो ते व्यक्त करत असतो किंवा ज्याच्यावर तो व्यक्त करत नसतो त्याही व्यक्तीला हे सर कळलं की ह्याच्या मनात काहीतरी आहे पण तो सांगत नाही आहे, तर त्याही व्यक्तीला त्याचा त्रास होतच राहतो. थोडक्यात दोघांनाही त्रास होत राहतो, त्याच्यामुळे काय होतं, कशाप्रकारे ते व्यक्त होतं ते आपण बघितलं, ते कशामुळे होतं ते आपण या एपिसोडमध्ये बघितलं. सो आता तिसरा आणि पुढचा एपिसोड आपण उद्या घेणार आहोत ज्याच्यामुळे एक्झॅक्टली असं समजा पॅसिव्ह अग्रेशन एखाद्या माणसामध्ये किंवा स्वतःमध्ये तुम्हाला दिसत असेल तर ते कशाप्रकारे व्यक्त व्हायला हवं, कशाप्रकारे आपण चांगली संवाद कौशल्य स्वतःमध्ये आणू शकतो जेणेकरून आपल्यातलं पॅसिव्ह अग्रेशन किंवा अव्यक्त राग किंवा समोरच्या माणसाकडनं जर एखादं आपल्याला असं जर काही आढळून आलं तर त्याच्यावर काय करायचं हे उपाययोजना आपण उद्याच्या एपिसोडमध्ये बघूया. पण पुन्हा एकदा तुम्हाला जर हे एपिसोड्स आवडत असतील तर आपल्या आमच्या पॉडकास्टला सबस्क्राईब करा. नवीन नवीन विषय सुचवा. तुम्हाला ज्या ज्या काही भावना त्रास देतात त्या भावना आमच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्या भावनांचं काय करायचं, त्या काय येतात ह्याच्याबद्दल आपण या पॉडकास्टमधून चर्चा करत राहू. आणि तुम्ही आम्ही सगळे मिळून आपल्या या पॉडकास्टमधून विवेकी कट्ट्यावर अशा गप्पा मारू जेणेकरून मनामधले जे गुंते आहेत ते सुटतील आणि प्रत्येकाची प्रोडक्टिव्हिटी जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे व्यक्त होत राहील. सो पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. अव्यक्त रागाला नक्की कसं हँडल करायचं, तो कसा घालवायचा यावर चर्चा करायला. तोपर्यंत टेक केअर आणि टाटा.